लूक अध्याय 7 ज्या बोधकथा लोकांनी ऐकाव्यात असे त्याला वाटत होते त्या सांगण्याचे संपविल्यावर तो कफरनहूमास गेला. तेथे एक रोमी शताधिपती होता. त्याचा गुलाम इतका आजारी होता की तो मरावास टेकला होता. हा गुलाम त्या शताधिपतीचा फार आवडता होता. जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहुदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले व अशी विनंती केली की त्याने येऊन त्यांच्या गुलामाला वाचवावे. जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी मनपूर्वक विनंती केली. ते म्हणाले,
तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे, कारण तो आमच्या लोकावर प्रेम करतो. त्याने आमचे सभास्थान आम्हाला बांधून दिले.
म्हणून येशू त्यांच्या बरोबर गेला. तो घरापासून दूर नव्हता. तो शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठविले की
प्रभू आपण त्रास करून घेऊ नका, कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. यासाठीच मी स्वतः आपणाकडे येऊ नये असा विचार केला होता, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार असून माझ्या आधिपत्याखाली शिपाई आहेत. मी एखाद्याला जा असे म्हणतो आणि तो जातो, दुसऱ्याला ये म्हणतो आणि तो येतो. मी माझ्या गुलामाला म्हणतो हे कर आणि तो ते करतो.
जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी शताधिपतीविषयी आश्चर्य वाटले. तो त्याच्या मागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला,
मी तुम्हाला सांगतो असा विश्वास मला इसायला देखील आढळला नाही.
ज्यांना पाठविले होते ते घराकडे परतले तेव्हा त्यांना आढळून आले की तो सेवक बरा झाला आहे. नंतर असे झाले की येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. तो गावाच्या वेशीजवळ आला असता एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरिता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. जेव्हा प्रभूने तिला पाहिले त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तिला म्हणाला,
रडू नकोस.
नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते ते थांबले. तेव्हा येशू म्हणाला,
तरुणा मी तुला सांगतो उठ.
आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले. ते सर्व भयचकित झाले. त्यांनी देवाचे गौरव केले. ते म्हणाले,
आमच्यामध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे.
आणि म्हणाले,
देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे.
येशूविषयीची ही बातमी सर्व यहुदियात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली. योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्व सांगितले. नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलाविले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठविले की
जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा करावी.
जेव्हा लोक त्याच्याकडे आले ते म्हणाले,
बप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हाला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची अपेक्षा करावी.
त्यावेळी येशूने अनेक लोकांचे रोग आजार बरे केले, पुष्कळामधील भूते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. येशूने त्यांना उत्तर दिले,
जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा. आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्त ऐकतात. जो मला अन्मान्य करता स्वीकारतो तो धन्य.
योहानाचे निरोपे गेल्यावर येशू समुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला.
वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता? वाऱ्याने वाकलेले बोरू? नाही. मग काय पाहण्यासाठी तुम्ही गेला होता? कपडे घातलेले मनुष्य? नाही. तलम कपडे घालणारे आणि ऐषारामात राहणारे लोक राजवाड्यात राहतात. पण तुम्ही बाहेर काय पाहण्यासाठी गेला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही संदेष्टापेक्षा काहीतरी अधिक पाहिले आहे. हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, पहा मी माझ्या संदेश वाहकाला माझ्या पुढे पाठवित आहे, तो तुमच्या पुढे मार्ग तयार करील. मी तुम्हाला सांगतो, जे स्त्रियांपासून जन्मले त्यात योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, तरीही देवाच्या राज्यातील अगदी सामान्य माणूस सुद्धा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
जेव्हा लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी मान्य केले की देवाची शिकवण चांगली आहे. जकादार सुद्धा सहमत झाले. या लोकांना योहानाने अगोदरच बाप्तिस्मा दिला होता, पण परुषी व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी देवाची त्यांच्याविषयी असलेली योजना नाकारली. त्यांनी योहानाला त्यांचा बाप्तिस्मा करू दिला नाही.
मग मी या पिढीची कोणाशी तुलना करू? ते कोणासारखे आहेत? ते उन्हाळ मुलांसारखे आहेत. ते बाजारात बसतात, ते एकमेकाला म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला पण तुम्ही नाचला नाही, आम्ही तुमच्यासाठी शोक गीत गायले पण तुम्ही रडला नाही. बाप्तिस्मा करणारा योहान हा भाकर किंवा द्राक्षरस खात किंवा पीत आला नाही, पण तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे. मनुष्याचा पुत्र खात पीत आला आणि तुम्ही म्हणता, पहा तो खादाड मद्यपी जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र आहे. ज्ञान तेव्हा योग्य ठरते जेव्हा त्याचा वापर केल्याने झालेल्या गोष्टी योग्य असतात.
कोणा एका पुरुषाने येशूला त्याच्या बरोबर जेवणाचे आमंत्रण दिले, म्हणून तो पुरुषाच्या घरी गेला व मेजास भोवती आपल्या जागेवर बसला. तेथे त्या गावात एक स्त्री होती, ती पापी होती. जेव्हा तिला समजले की येशू पुरुषाच्या घरी जेवत आहे, तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलाबास्त्र भांडे आणले. ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती. ती आपल्या आसवानी त्याचे पाय भिजू लागली. नंतर तिने ते आपल्या केसांनी पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधित तेल ओतले. ज्या पुरुषाने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वतःशी म्हणाला,
जर हा मनुष्य संदेष्टा असता तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे हे त्याला कळले असते.
येशू त्याला म्हणाला,
शिमोना, मला तुला काही सांगायचे आहे.
त्याने उत्तर दिले,
सांगा गुरुजी.
येशू म्हणाला,
एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाकडे 500 चांदीची नाणी आणि दुसऱ्याकडे 50 चांदीची नाणी असे कर्ज होते. ते कर्ज फेडू शकत नसल्याने सावकाराने दोघांचीही कर्जे माफ केली. आता त्यांच्यापैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील?
शिमोनाने उत्तर दिले,
मला वाटते ज्याचे कर्ज जास्त होते तो.
येशू त्याला म्हणाला,
तू बरोबर ओळखलेस.
तो स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणाला,
तू ही स्त्री पाहतोस काय? मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तू मला पाणी दिले नाहीस, परंतु हिने माझे पाय अश्रूंनी ओले केले. ते तिने केसांनी पुसले. तू मला साधे शुभेच्छा लिंगन सुद्धा दिले नाहीस, पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु तिने माझ्या पायावर सुगंधी तेल ओतले. यासाठी मी तुला सांगतो की तिच्या अनेक पापांची क्षमा झाली आहे. हे स्पष्ट आहे कारण तिने विपुल प्रेम दाखविले आहे. परंतु ज्याला कमी माफ केले आहे तो कमी प्रेम करतो.
तेव्हा तो तिला म्हणाला,
तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.
नंतर जे त्यांच्या बरोबर जेवत होते ते स्वतःशीच म्हणू लागले,
हा कोण आहे जो पापांची सुद्धा क्षमा करतो?
पण तो स्त्रीला म्हणाला,
तुझ्या विश्वासाने तुला वाचविले आहे, शांतीने जा.